आणि सेलेब कट्ट्यावर आपल्या गप्पा सुरू आहे तेजस्विनी पंडित सोबत. आणि तेजू, मला आता हे विचारायचं की या लॉकडाऊन मध्ये तुला जर एखादा जीनी भेटला आणि तीन विश त्याने मागायला सांगितल्या तर त्या तीन विश काय असतील?
आय गेस पहिली विश तर हीच असेल की हे कोरोनाचं सावट सगळं कम्प्लिटली, म्हणजे अख्ख्या जगभरावर जग पातळीवरनं सगळं संपूर्ण नष्ट करून टाक किंवा ते संपून टाक, ही पहिली माझी विश असेल. त्याच्यानंतर माझी विश असेल की मला अनिल कपूर नायक फिल्म मध्ये जसा की काही सर्टन काळासाठी काय म्हणूया त्याला पॉलिटिक्स मध्ये, म्हणजे तो सीएम झालेला तर मला सीएम नाही व्हायचंय, मला पीएम व्हायचंय आणि मला आपल्या अख्ख्या देशभरातलं सगळं करप्शन उडवून टाकायचं आहे आणि लॉज खूप स्ट्रिक्ट करायचे आहे. सो ही माझी सेकंड विश असते. आणि थर्ड विश प्रॉबली वुड बी समथिंग रिलेटेड टू वर्क. म्हणजे जर आता बाकी सगळ्यांचा विचार केल्यानंतर थोडासा स्वार्थी विचार, तिसरी विश ही माझ्या बाबतीत एकटीच्या बाबतीत असेल, यु नो, मे बी अ गुड बॉलिवूड प्रोजेक्ट किंवा एक मोठा मराठी सिनेमा, ऐतिहासिक मराठी सिनेमा वगैरे. 93.5
रेड FM बजाते रहो.